श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीची 40वी ओवी सुरू आहे। 40वी ओवी सोनिया वरकल सोने जैसा। का मुख मुखा हो आरिसा, मज तुझ संवाद तैसा चक्रपाणी। पहिल्यांदा चांगदेव पासष्टीच्या 65 वयामध्ये ही 40वी ओवी, त्या 40व्या ओवीमध्ये पहिल्यांदा चांगदेवाला चक्रपाणी म्हणतात। चक्रपाणी विष्णूंचं नाव, श्रीकृष्णाचं नाव, कारण त्यांच्या हातात चक्र आहे। आतापर्यंत वटेश्वर म्हणायचे, वटेश्वर कोणाचं नाव, शंकराचं नाव। चांगदेवांच्या गुरूंचं नाव वटेश्वर, शंकराचं नाव वटेश्वर, आणि चांगदेवांचं नाव वटेश्वर। त्यांचं एका जन्मी नाव वटेश्वर पण होतं। 1400 वर्ष त्यांचं आयुष्य होतं, एका आयुष्यामध्ये एका जन्मामध्ये त्यांचं नाव वटेश्वर देखील होतं। तर वटेश्वरही तोच, शंकरही तोच, आणि गुरुही तोच। याच्या आधीच माऊलींनी म्हटलं होतं की तू आणि मी वेगळे नाही। आता म्हणतात की मज तुझ संवाद तैसा चक्रपाणी। तुझा माझा संवाद कसा आहे, सोन्यावर सोन्याचा मुलामा चढवावा, किंवा तोंडानेच तोंडाला आरसा करून पाहावं, असा हा तुझा माझा संवाद आहे। आणि अनात्म पदार्थाचे ज्ञान करून घेण्यासाठी जीव शहाणा असला तरी आत्मस्वरूप कळण्याला मात्र तो आंधळाच असतो, कारण जोपर्यंत तो देह तादात्म्यावर आहे तोपर्यंत आत्मस्वरूप कळू शकत नाही। आत्मस्वरूप कळण्यासाठी आत्मतादात्म्य हे अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे अशी बुद्धी ज्याच्यामध्ये निरंतर अशी स्मृती राहील की मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे, अशी जर स्मृती असेल तरच ते देह तादात्म्य सुटू शकते। नाहीतर कायमस्वरूपी हे देह तादात्म्य आपल्याला आत्म्यापासून निराळं ठेवते। आता ह्या सांगण्या बोलण्याच्या गोष्टी नाही, या अनुभवाच्या गोष्टी आहे। जोपर्यंत रात्रंदिन आपल्याला हा ध्यास लागणार नाही की मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, असं करत 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 आपण जोपर्यंत आतल्या आत जात नाही तोपर्यंत हे कळत नाही। जिद्दू कृष्णमूर्ती, एक फार मोठे फिलॉसफर, मोठे आध्यात्मिक होऊन गेलेत। त्याचप्रमाणे रमण महर्षी साऊथ इंडियामध्ये। आता ही मंडळी तीच होती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये, ज्यावेळी अष्टांग योगाची ओळख करून दिली अर्जुनाला, अष्टांग योग विस्तृत समजावून सांगितल्यानंतर अर्जुनाने म्हटलं, हे कृष्णा तू इतक्या कळवळीने मला हे सांगितलं, पण या अष्टांग योगाच्या साधनेसाठी एक गोष्ट अत्यंत आवश्यक आहे की मन हे आपल्या काबूमध्ये असावं, आणि मला नाही वाटत की मन माझ्या काबूमध्ये राहू शकेल, मन हे फार चंचल आहे। म्हणून श्रीकृष्णाला त्यांनी म्हटलं की चंचलं ही मनन कृष्णा, कृष्णा हे चंचल मन आहे आणि हे माझ्या काबूमध्ये राहू शकत नाही, तर म्हणून अष्टांग योगाचा मार्ग मला तर योग्य वाटत नाही। कृष्णाने उत्तर दिलं की अगदी बरोबर आहे, मन हे खूप चंचल आहे, पण याची एक खूबी अशी आहे की याला ज्या विषयाची गोडी लावावी त्या विषयाकडे हे लालचावते, आणि लालचावल्यामुळे त्या विषयाची ओढ त्याला लागत जाते, आणि हळूहळू 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 जन्मजन्मांमध्ये प्रगती होत जाते। आणि निरंतर अभ्यासामुळे काय साध्य होणार नाही, निरंतर जर अभ्यास केला तर काही पण साध्य होऊ शकते। पण नंतर सर्वसामान्यांच्या वतीने अर्जुनाने कृष्णाला प्रश्न केला, खुबीदार प्रश्न होता, की हे अर्जुना, हे श्रीकृष्ण, मला हे सांग की एखाद्याने या अष्टांग योगाचा मार्ग धरला आणि निरंतर अभ्यास केला, पण त्या गंतव्यापर्यंत पोचायच्या आधीच त्याला मरण आले, तर मग त्याची स्थिती सर्व ढगांपासून निराळा झालेला एखादा ढग मागे राहून जातो तशी तर होत नाही ना। देवाने उत्तर दिलं, एखाद्याने जर दृढ संकल्प केला आहे की मला योगाच्या मार्गाने मोक्षापर्यंत पोचायचंच आहे तर त्याला मोक्ष हेच ठिकाण आहे. तो इकडे तिकडे जाऊ शकत नाही. फक्त एवढं होतं की तो रस्त्यात या गावावरून त्या गावाला जायला निघाला, रस्त्यात मृत्यू आली, तर पुढल्या जन्मामध्ये त्याला अत्यंत चांगल्या कुळामध्ये जन्म मिळतो आणि अगदी लहान वयात, अत्यंत लहान वयात सगळे वेदांत त्याला मुखपाठ होतात. आणि जिथे त्याचा अभ्यास जिथपर्यंत गेला होता, त्याची बुद्धी, त्या बुद्धीचा विकास जेवढा झाला होता, तिथून पुढचा अभ्यास करायला तो सुरुवात करतो. म्हणजे मागच्या जन्मात जे काही तुम्ही कमवलं ते वेस्ट होत नाही. संपत्ती कितीही कमवली तर ते पुढल्या जन्मी कामी पडत नाही. पण आध्यात्मिक प्रगती जेवढी झाली तेवढी अगदी बँकेमध्ये डिपॉझिट ठेवलेल्या पैशासारखी, अगदी तुमची आध्यात्मिक प्रगती तेवढी डिपॉझिट होऊन जाते. आणि त्याच्या पुढच्या जन्मात तुमची प्रगती तिथपासून सुरू होते आणि ते तुमचं आधीचं कमवलेलं ते तुमची कॅपिटल तयार होते. तुमचं भांडवल कुठेच वेस्ट होत नाही. तर हे कसं होतं? तर हे होतं जी सांख्य योगामध्ये उत्प्लवनाचा मार्ग सांगितला ना. एक झाड आहे, त्याला एक सुंदर फळ लागलेलं आहे. माणूस इच्छा करतो की त्या फळापर्यंत पोचायचं आणि एक पक्षी पण इच्छा करतो की त्या फळापर्यंत पोचायचं. पक्षी ताबडतोब उडतो पंखांनी, उत्प्लवन, उत्प्लवन म्हणतात, पंखांनी उडतो आणि सरळ त्या फळाला जाऊन झोंबतो. आणि माणूस हळूहळू, ढाळे ढाळे, हळूहळू त्या बुडावर पाय ठेवत ठेवत, त्या बुंधा फांद्या या मार्गाने जात जात बरेचदा खाली पडतो, परत वर चढतो, खाली पडतो, परत वर चढतो, असं करत 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 त्या फळापर्यंत पोचतो. दोन्ही मार्ग एकाच फळाला नेऊन पोचतात. पण हे जे मोठे सत्पुरुष असतात ज्यांनी हे समजलेलं आहे आधीपासून, ज्यांचा जन्म एका उत्तम कुळामध्ये झालेला आहे जिथून त्यांची आध्यात्मिक प्रगती सहज सोपी होईल, अशा कुळातले हे लोक होते. रमण महर्षी, जिद्दू कृष्णमूर्ती यांचा मार्ग होता, सिद्धरामेश्वर महाराज, धोंडोपंत महाराज, सिद्धरामेश्वर महाराज, यापैकी सिद्धरामेश्वर महाराज त्या उत्प्लवनाचा मार्ग होता. आणि धोंडोपंत महाराजांचा पिपिलिका मार्ग, म्हणजे मुंगीसारखा फांद्या, बूड, खांद्या, ते खोड, त्याच्यावरून हळूहळू जाण्याचा मार्ग होता, अष्टांग योगाचा मार्ग. तर हे दोन निरनिराळे मार्ग आहे. पण त्यासाठी पहिल्यांदा ही तहान लागायला पाहिजे की मी कोण आहे, मी शरीर आहे की मी आत्मा आहे. आपला शरीरभाव इतक्या लवकर सुटत नाही. पण काही असा योग आहे, संयोग आहे, की ज्या कारणामुळे आपण एका विशिष्ट घरामध्ये जन्म घेतलेला आहे आणि त्या कारणामुळेच त्या घरात जन्म झाला. त्या घरामध्ये जन्म झाल्यामुळे पुढची प्रगती पथ्यावर पडली. पण त्यासाठी प्रारब्ध कर्म आपले आपल्यालाच कामा येतात. आपले प्रारब्ध कर्म असे होते म्हणून आपला त्या घरात जन्म झाला आणि म्हणून पुढची प्रगती होत जात आहे. तर हे सर्वांसाठीच लागू होत आहे. आणि ज्यांचा नंबर लागतो ना त्यांनाच हे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 हे ऐकण्याचा योग फक्त त्यांनाच येऊ शकतो ज्यांचा नंबर लागतो. नाही तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही कोशिश करा, लोक एक दिवस ऐकतील, दुसऱ्या दिवशी आहा खूप छान सांगितलं आणि सोडून देतील. पण त्याचा निरंतर अभ्यास, निरंतर ऐकणं, निरंतर श्रवण करणे, एका श्रवणाने स्थिर होत नाही. निरंतर श्रवण असेल तर हळूहळू हळूहळू या गोष्टी आचरणात येतात आणि या गोष्टी आचरणात येतील तेव्हाच या सिद्धांतांप्रमाणे जीवन जगणं होईल. पण असे जे लोक असतात त्यांची अंतर्स्थिती वेगळीच असते. माऊली ज्ञानेश्वर महाराज एकदा सांगतात, ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयाच्या हृदयी समग्र असे. ते देहात वावरताना दिसतात पण देहात वावरत असताना सुद्धा ते माझ्यातच असतात. आणि जेव्हा ते माझ्यात असतात तेव्हा मी त्यांच्या हृदयी असतो आणि म्हणून मीच समग्र अवस्थेने त्यांना घेरून असतो. मन्मनाभव मद्भक्तो मध्याजीमा नमस्करु मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिज्ञाने प्रियोसि मे, हा प्रसिद्ध श्लोक भगवद्गीतेतला। ऐसा जरा जरी मिया आथिला होसी तरी माझियाची स्वरूपा पावशी, हे अंतरीचे तुझपासी सांगत असे, असं शपथपूर्वक देवानी अर्जुनाला म्हटलं होतं की तू माझाच विचार कर, नेहमी कायमस्वरूपी मलाच हृदयात ठेव। नामस्मरणाचा हाच एक मार्ग आणि हीच एक खूबी असते की नामस्मरण केल्याने सतत ते नाम कशी तुम्ही घ्या ना का, साखर अंधारात खाल्ली काय आणि उजेडात खाल्ली काय, त्या साखरीची गोडी बदलत नसते, ती साखर तुम्हाला गोडीच प्रदान करणार आहे। म्हणून नाम वेडे घेतले का, वाकडे घेतले का, चांगले घेतले का, नामस्मरण केल्यामुळे तुमच्या अवचेतन मनामध्ये तो रामच असतो, तो कृष्णच असतो, तो सद्गुरूच असतो। म्हणून जीवनमुक्त महात्मे जे असतात ते देहाने सर्व कर्म करताना दिसतात, परंतु इतरांप्रमाणे देही देहभावामध्ये म्हणजे जीवभावात नसतात, ते भगवंताच्या ठिकाणी आणि भगवंत त्यांच्या हृदयामध्ये समग्रपणे परिपूर्ण असा भरलेला असतो। अमृतानुभवामध्ये फार सुंदर एक ओवी आहे, द्वैत दशेचे आंगण अद्वैत ओळगे आपण, भेद तव तव दुण अभेदासी। द्वैत दशेचे आंगण, तू आणि मी निराळा आहे भिन्न आहोत, असं जे आंगण अद्वैत ओळगे आपण, भेद तव तव दुण अभेदासी, तेव्हा तेव्हा भेद डबल होतो। जीवनमुक्ताच्या व्यवहारामध्ये द्वैताच्या अंगणात अद्वैत आपण होऊन सेवा करीत असते, ते द्वैतात दिसले जरी तरी त्यांच्या अंगणामध्ये सतत अद्वैत नाचत असते, आणि जो जो भेद जास्त तो तो अद्वैत दुप्पट वाढीला लागते। म्हणजे याचा अर्थ कसा होईल, याचा अर्थ असा की द्वैत राहून देखील त्याचे अद्वैत बिघडत नाही, असा तो महात्मा इतका थोर असतो की आपल्याला वाटते की द्वैतात आहे, तोही आपल्या लेकरांसोबत खेळतो, लेकरांसोबत बोलतो, पण त्या संसारामध्ये वावगत असताना वावरत असताना आपला परमात्म्याच्या ठाई असलेला अद्वैत बोध अजिबात बिघडू देत नाही, विचलित होऊ देत नाही। दृष्टांत देतात माऊली, अहो तान्ह्याचे लागता झटे तेणे अधिकच पान्हा फुटे, रोषे प्रेम दुणवटे पडिन्यंत्याचे। ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामधली ही ओवी आहे। तान्ह्याचे लागता झटे, लहान लेकरू जेव्हा आईच्या स्तनातून दूध प्राशन करत असते, दूध पान करत असते, आईला झटके मारते, जोरात हुदका देते, आईला आणखीन पान्हा फुटतो। वासरू लहानसं गाईला खूप झटके देताना आपण पाहतो आणि त्याला त्या गाईला आणखीन आणखीन पान्हा फुटत असतो, कारण त्या रोषामुळे प्रेम दुप्पट होत जाते। आपल्या आईचे स्तनपान करताना दूध पिताना लाथा मारते, हात मारते, वाटेल तसे झटते, यात रोष म्हणजे द्वैत दिसते, पण याच्यामुळे प्रेम बळकट होते आणि आईला अधिक पाना फुटतो। असं जास्त द्वैत दाखवून अधिक अधिक ते अद्वैतामध्ये रममान होतात। श्रीकृष्णाचं गोपीच्या ठिकाणी असलेलं प्रेम, श्रीकृष्ण एक गोपी अनेक, आता इथे अनेकपणा दिसतो, भिन्नत्व दिसते, परिच्छिन्नता दिसते, पण खऱ्या अर्थाने ती अविच्छिन्नता आहे। त्यातलं प्रेम नावाचं एलिमेंट हे युनिक आणि कॅरेक्टरिस्टिक आहे। अपॅरेंटली एक एक गोपी एक एक कृष्ण हा द्वैतपणा झाला, अनेक गोपी एक कृष्ण हा बहुपणा झाला, पण प्रेम एलिमेंट आणि कृष्णातील प्रेम गोपीतील प्रेम प्रेम या एलिमेंटमुळे एकपणा झाला, आणि त्यामुळे तिथे अद्वैत निर्माण झालं. पण हे अद्वैत कोणाला दिसेल? जो आत्मभावात आहे, जो सस्वरूपात आहे, त्याला हे अद्वैत दिसेल. म्हणून उद्धवाची परीक्षा घेण्यासाठी देवाने म्हटलं की जा, गोपींना असा असा निरोप देऊ नये. उद्धवाने जाऊन खूप आध्यात्मिक ज्ञान सांगितलं गोपींना, अद्वैताचा बोध देण्याचा प्रयत्न केला. गोपींनी सांगितलं की जा रे जा, तुला काय कळते, तुला काय कळन, प्रेम म्हणजे काय तुला कळते का? उद्धव मन न भये दस बीस, एक हुतौ सो गयो श्याम संग, अब को राचय बीस. हे उद्धवा, मन न भये दस बीस, मन हे दहावीस नसतात. एक हुतौ सो गयो श्याम संग, आमच्याकडे एक मन होतं, ते श्रीकृष्णासोबत गेलं. आता तू कोणत्या मनाला सांगतोस? दुसरं मन असतं तर त्याला तुझा उपदेश पटला असता बाबा, पण तुझा उपदेश ग्रहण करण्यासाठी कोण आहे? चांगदेवांशी चाललेला संवाद हा प्रेमळपणाचा आहे, हा अद्वैतातील संवाद आहे. माऊली ज्ञानोबा महाराज सांगतात अमृतानुभवामध्ये, कल्लोळे जळी घातले, सोनेनी सोने पांघुरले, दिठीचे पाय गुंतले दिठीसीची. कल्लोळे जळी घातले, लाटा आणि पाणी यात वरवर पाहता भेद दिसतो. सोनेनी सोने पांघुरले, पण लाटा जर पाण्यात घातल्या बुडाल्या तर पाणीच होते. सोन्याला सोन्याच्या पेटीत ठेवून सोन्याचेच कुलूप लावले म्हणजे सोन्याला सोन्याचेच पांघरून घातले असं होते ना, तर त्यात द्वैत कसले? आपण म्हणू की कुलूप, पेटी आणि दागिने हे तर निरनिराळे आहे. निरनिराळे जर पाहिलं तर मग द्वैत आहे, पण त्यातलं सोनंच जर पाहिलं तर मग अद्वैत आहे ना. तसेच दृष्टीचा पाय दृष्टीमध्ये रुतला तर भेद कुठे आहे? तेव्हा माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज यांच्यातील हा संवाद हा आत्मस्वरूपाचा आणि अद्वैतातील संवाद आहे. आणि त्या दृष्टीनेच या संवादाकडे पाहिलं तर मग या ओवीचा खरा अर्थ आपल्याला समजू शकतो, नाहीतर मग ही ओवी म्हणजे नुसते शब्दच आपल्याला जाणवतील. सोनिया वरकल सोने जैसा, का मुख मुखा हो आरिसा, मज तुझ संवाद तैसा चक्रपाणी. तर आमच्या तुमच्यासाठी यातून घेण्यासारखं म्हणजे, आपण आपलं जे सस्वरूप आहे त्या सस्वरूपालाच पाहिलं पाहिजे. कायमस्वरूपी आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे, आपण एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहो आणि त्या परम चैतन्याचा आपण एक हिस्सा आहोत, त्याचाच आपण भाग आहोत. समर्पण संप्रदायाचे सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामी म्हणतात की मी कुठेही असो, मी कुठेही जात असेल तरी माझं चित्त माझ्या सद्गुरूंशी एकरूप जुळलेलं असते. माझं चित्त त्यास माझ्या सद्गुरूंच्या पायाशी समरस असते. आणि जेव्हा असं घडते तेव्हा माझा ऑरा, माझं आभामंडल इतकं विशाल आणि विस्तीर्ण विस्तृत असते की त्यात कोणत्याच प्रकारचा कुठलाही धोका होऊ शकत नाही. ते तर आणखीन एक स्टेप जाऊन पुढे म्हणतात की जो नियमित ध्यान करतो त्याच्याबद्दल दोन गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा कधी ॲक्सिडेंट होऊ शकत नाही, कारण त्याचं चित्त त्या परमात्म्याशी एकरूप झालेलं असते. आणि दुसरं म्हणजे त्याला चुकूनही सुसाइडल थॉट्स येऊ शकत नाही. याच्या विरुद्ध जर विचार केला तर ज्या लोकांना डिप्रेशनचा प्रॉब्लेम असेल किंवा ज्या लोकांना खूप जास्त चिंता वाटत असेल कुठल्याही गोष्टीची, त्यांनी ध्यानाच्या मार्गात यावं, ताबडतोब ध्यान करायला सुरुवात करावी. डिप्रेशन, चिंता, काळजी या सर्व गोष्टीतून मुक्ती सहज मिळण्याचा मार्ग म्हणजे तो डीप मेडिटेशनचा मार्ग आहे. आणि त्या मार्गातून सहज आपल्या स्वरूपासोबत जुळता येतं. आचार्य रजनीश म्हणतात की ध्यान करण्यासाठी खूप साहस पाहिजे असते, खूप मोठं साहस पाहिजे, तेव्हा तुम्ही निरंतर ध्यान करू शकता। हा बोलण्याचा विषय नसून हा आचरण्याचा विषय आहे। या ओवीतून प्रॅक्टिकल गोष्टी घेण्यासारख्या या आहेत। इथे चक्रपाणी म्हणण्याच्या मागे हेतू फक्त हा आहे की चक्रपाणी म्हणजे तो विश्वाचं निर्माण करणारा असा तो परमात्मा, तो तुझा, तू त्याचाच अंश आहे चांगदेवा, तू त्याचाच अंश आहे। सोनियावर कलत सोने जैसा का मुख मुखा हो आरिसा, मज तुझ संवाद तैसा चक्र पाणी। अशा प्रकारे आज ही 40वी ओवी आपली घेऊन झाली आणि उद्या 41व्या ओवीला आपण सुरुवात करणार आहोत। पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा, श्री पंढरीनाथ महाराज की जय।